आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लींत राष्ट्रकूल देशांच्या सभापतीन पिठासीन अधिकाऱ्यांच्या 28व्या परिशदेचें उक्तावण करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयच्यान पंजाब आनी राजस्थानाच्या 2 दिसांच्या भोंवडेर वतल्यो. आरावली पर्वतरांगाचें संवर्धन आनी थंय बेकायदेशीर खणकाम बंद करपाक आपूण कटिबद्ध आसा अशें सरकारान सांगलां. महाराष्ट्रांतल्या 29 महानगरपालिका खातीर आज मतदान जाता. काल राती राजकोटान जाल्ल्या दुसऱ्या वनडे क्रिकेट मॅचीन न्यूझीलंडान भारताक 7 विकेटींनी हारयलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन राष्ट्रकूल देशांच्या सभापती आनी पिठासीन अधिकाऱ्यांच्या 28व्या परिशदेचे म्हणजे CSPOC चे उक्तावण करतले. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या परिशदेची येजमानकी चलयतले. 42 राष्ट्रकूल देशांचे आनी 4 अर्धस्वायत्त संसदांचे 61 सभापती आनी पिठासीन अधिकारी ह्या परिशदेक हाजीर आसतले. घटमूट लोकशाय संस्था टिगोवन दवरपाक सभापती आनी पिठासीन अधिकारी हांची भुमिका सयत समकालीन संसदीय प्रश्नांचेर विस्तारान चर्चा जातली. संसदीय कामकाजान कृत्रीम बुद्धिमत्तेचो वापर, संसद वांगड्यांचे सोशल मिडियाचो परिणाम, संसदेविशीची सार्वजनीक समज वाडोवप खातीर आनी मतदाना पलीकडे नागरिकांचो सहभाग वाडोवपा खातीर नाविन्यपूर्ण धोरणां हाच्या सयत अशा हेर विशयांचेरूय चर्चा जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लीन केंद्रीय म्हायती आनी प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन हांच्या निवासस्थानार आयोजित केल्ल्या पोंगल उत्सवान वांटो घेतलो. उपस्थितांक उद्देशून उलोवप करतना प्रधानमंत्री मोदी हांणी राष्ट्र निर्मितीन शेतकार घटमूट भागीदार आसात आनी तांच्या यत्नांक लागून आत्मनिर्भर भारत मोहीम सशक्त जाता अशें म्हळें.
हमारे किसान राष्ट्र निर्माण के मजबूत साथी है. उनके प्रयासों से आत्मनिर्भर भारत अभियान को बहुत मजबूती मिल रही है. केंद्र सरकार भी किसानों को सशक्त बनाने के लिए प्रतिबद्ध होकर लगातार काम कर रही है. जब ये धरती हमें इतना कुछ देती है, उसे संजोने का दायित्व भी हमारा है. अगली पीढ़ी के लिए मिट्टी को स्वस्थ रखना, पानी को बचाना और संसाधनों का संतुलित उपयोग करना सबसे जरूरी है.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयच्यान पंजाब आनी राजस्थानाच्या 2 दिसांच्या भोंवडेर वतल्यो. राष्ट्रपती मुर्मू आज अमृतसरांत गुरू नानक देव विद्यापीठाच्या 50व्या वर्सुकी दिक्षांत सुवाळ्याक उपस्थित रावतल्यो. शुक्रारा राष्ट्रपती जालंधरांत डॉ BR आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या 21व्या दिक्षांत कार्यावळींत उपस्थित रावतल्यो. त्याच दिसा जयपूरांत रामानंद मिशनान आयोजीत केल्ल्या 1008 कुंडीय हनुमान महायज्ञान त्यो उपस्थित रावतल्यो. भारतीय रेल्वे देशांतल्या माल येरादारीची व्याख्या बदलत वेगवान, विश्वासार्ह आनी परवडपी एंड टू एंड रेल्वे माल वाहतूक सुविधा उपलब्ध करून दित भारतीय रेल्वेन माल वाहतुकेन नवो विक्रम प्रस्थापित केला. रेल्वे मंत्रालयान जारी केल्ल्या निवेदना प्रमाण फाटल्या आयतारा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर DFC नेटवर्क आनी भारतीय रेल्वेच्या 5 विभागां दरम्यान एका दिसान 1892 इंटरचेंज गाडयांची हाताळणी केली. ह्या आदीचो विक्रम 4 जानेवारीक 865 गाडयांचो आशिल्लो. मंत्रालयान सांगले हो वाटचिरो डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे DFCCIL च्या वाढत्या कार्यक्षमतेचे, भक्कम नियोजन व्यवस्थेचे आनी सक्षम वाहतूक नियंत्रण प्रणालीचे प्रतीक आसा. पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी सांगले भारतान उर्जा स्वयंपूर्तेच्या दिकेन एक वाटचिरो साध्य केला. सोशल मिडिया पोस्टान पुरी हांणी म्हायती दिली की इंडियन ऑयल आनी भारत पेट्रोल रिसोर्सीस लिमिटेड हांच्या जोड उपक्रमांतल्यान उर्जा भारत PTE लिमिटेड कंपनीन अबुधाबीच्या ऑनशोर ब्लॉक 1 हलक्या कच्च्या तेलाचो यशस्वी शोध लायला. अशी आंतरराष्ट्रीय भागीदारी भारताची उर्जा सुरक्षा आनी घटमूट करतली अशें पुरी हांणी नमूद केले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
September 22 नवरात्री के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि अरावली पर्वतरांगांच्या पर्यावरणीय संवर्धनाबाबत केंद्र सरकारची ठाम बांधिलकी परत अधोरेखित केली. अतिक्रमण आणि बेकायदेशीर खणकाम आडावपा खातीर अरावली क्षेत्रांतली सुमारे 97 किलोमीटर महसुली जमीन कायमस्वरूपी संरक्षित वन म्हणून घोषित केल्या असे त्यांनी सांगले. नवी दिल्लीन झाल्या अरावली लँडस्केपाच्या पर्यावरणीय पुनर्स्थापना विशीच्या राष्ट्रीय परिषदेत उलयतना त्यांनी देशभरातल्या 2.6 कोटी हेक्टर इबाडिल्ल्या जमिनीची पुनर्स्थापना करपाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मिशनाचेर भर दिलो. तशेच अरावली ग्रीन वॉल प्रकल्पाखाला 6,45,000 हेक्टर इबाडिल्ली जमीन वळखून घेतल्या. तातूंतली गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली राज्यांत 2,70,000 हेक्टर क्षेत्रांचे पुनर्संचयतीकरण केल्याची माहिती मंत्री यादव हांनी दिल्या. महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका वेचणुके खातीर आज मतदान जाता. या वेचणुकांनी 893 प्रभागांतल्या वट्ट 2,879 जाग्या खातीर 15,908 उमेदवार रिंगणांत आसात. 39,092 मतदान केंद्रांचेर मतदान जातले. तातूंतले 3,196 मतदान केंद्र संवेदनशील म्हण जाहीर केल्यात. सकाळी 7:30 मतदानाक सुरवात झाल्या ते सांजे 5:30 मेरेन चलतले, जाल्यार फाल्यां मतमेजणी जातली. ह्या वेचणुकेन बृहन्मुंबय महानगरपालिका, ठाणे, नवी मुंबय, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, मीरा भाईंडर, पनवेल, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, मिरज, कुपवाड, अमरावती, अकोला, लातूर, नांदेड, वाघाळा, चंद्रपूर, जळगाव, धुळे, मालेगाव, भिवंडी, निजामपूर, परभणी, अहिल्यानगर, इचलकरंजी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकांचा आसपाव जाता. वित्तीय सेवा विभागान केंद्रीय सरकारी आरोग्य योजना CGHS लाभार्थ्यां खातीर परिपूर्ण मेडिक्लेम आयुष विमा येवजण सुरू केल्या. या विमा येवजणे खाला कॅशलेस उपचार सुविधा, आधुनिक उपचार पद्धती तसेच हॉस्पिटलाचे विस्तृत नेटवर्क उपलब्ध करून दिला. वित्त मंत्रालयान दिल्ल्या माहिती प्रमाण ही विमा पॉलिसी फक्त CGHS लाभार्थ्यां खातीर उपलब्ध असून एका पॉलिसी अंतर्गत चडांत चड 6 सदस्यांचो आसपाव करू येता. भारतीय हवामान खात्यान आज दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तराखंड आणि अस्तंत उत्तर प्रदेशात समके दाट धुक्याचं ऑरेंज अलर्ट जारी केला. तसेच फुडल्या 2 दिवसांत हिमाचल प्रदेश, बिहार, उदेंत उत्तर प्रदेश, उपहिमालयन, अस्तंत बंगाल, जम्मू काश्मीर, लडाख, आसाम, मेघालय आणि सिक्कीमान काय सुवातींनी दाट धुके पडटले असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. दादल्यांच्या क्रिकेटान काल राजकोटान निरंजन शाह स्टेडियमाचेर झाल्या दुसऱ्या एका दिसाच्या खेळान डॅरियल मिशेलाच्या नाबाद 131 धावण्याच्या खेळीच्या नेटार न्यूझीलंडान 47.3 षटकान 285 धावण्याचे लक्ष गाठत भारताचेर 7 गडे राखून गसगशीत जैत मेळयले. या जैतासयत 3 खेळांच्या माळेन न्यूझीलंडान 1-8 अशी बरोबरी साधल्या. या माळेंतली तिसरी निर्णायक मॅच 18 तारखेक इंदूरान जातली. क्रिकेटान निमाणे कडेन दिल्ली कॅपिटल्सान बायलांच्या प्रिमियर लीगान आपले पहिले गुण मेळयल्यात. नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियमान काल राती दिल्ली कॅपिटल्सान UP वॉरियर्स विमन पंगडाक 7 विकेटींनी हरयलो. तिनूय मॅचींनी पहिलेच खेप जैत मेळोवपा खातीर 155 धावण्याच्या लक्ष्याचो फाटलाव करपी कॅपिटल्सान निर्धारित 20 ओव्हरींनी 3 विकेटी वगडावन 158 धावण्यो करून मॅच जिखली. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन राष्ट्रकुल देशांच्या सभापतीन पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28 परिषदेचे उक्तावण करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयच्यान पंजाब आणि राजस्थानाच्या 2 दिवसांच्या भोवणेर वतल्यो. अरावली पर्वतरांगांचे संवर्धन आणि थंय बेकायदेशीर खणकाम बंद करपाक आपण कटिबद्ध असा असे सरकारान सांगला. महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका खातीर आज मतदान जाता. काल राती राजकोटान झाल्या दुसऱ्या वन डे क्रिकेट मॅचीन न्यूझीलंडान भारताक 7 विकेटींनी हरयलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.